The author of Hebrews tells us that without faith, it is impossible to please God. The author of Hebrews tells us that without faith, it is impossible to please God. Today our passage is about the faith of a Roman soldier. And this is a significant story because it's a story of the faith of a Gentile. He was not a Jew, but a Gentile. And even Jesus would remark about the faith of this Gentile. In fact, in verse 9 in our passage, when Jesus heard these things about the soldier, the centurion, it says he marveled at him. That is only the second time in the whole Bible where Jesus marveled, where Jesus was amazed. The first time is in Luke chapter 4. And when Jesus began his public ministry in Nazareth, remember he was rejected by his own fellow Jews. And it says that he was amazed by their lack of faith. So only twice the Lord was amazed. Once at the lack of faith, and here in our passage, at the correct type of faith. So this really is a wonderful story, and I believe it's right here at the end of the Sermon on the Mount on purpose. In fact, if you look at verse 1, after he had finished all his sayings, after he had finished the Sermon on the Mount, in the hearing of the people, he entered Capernaum. There is a connection here between the sermon and this illustration of the Roman soldier. In chapter 6, we have the theology, we have the teaching of the characteristics of a true disciple. And here in chapter 7, I'm convinced that this Gentile centurion is the model, is the illustration of the teaching in chapter 6. Look at the last verse in chapter 6. But the one who hears and does not do them is like a man who built a house on the ground without a foundation. Here the Lord is finishing his sermon with the application of faith. He said that without faith, faith without obedience is worthless. That's what he says. And here in chapter 7, we have a good example of a centurion who has faith and he has obedience. And everything that defines a true disciple, everything that defines obedience, everything that defines a citizen of the kingdom of God is really represented in the centurion here in chapter 7. So let us read the passage this morning from chapter 6 verse 49 to chapter 7 verse 10.
आणि मग यावेळेस आपण 6:49 ते 7 याची 10 वचन आपण वाचणार
आहोत. I'll read in Marathi if you can follow in your English.
परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमात गेला तेव्हा कोणा एक शताब्दीचा एक आवडता दास आजारी पडून मरणात टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन अग्रहाने विनंती केली व सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करीतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला. मग तो घराजवळ येतात त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले प्रभूशी श्रम घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानले नाही तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा साखर बरा होईल कारण मी ही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो दुसऱ्याला ए म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो करीतो. हे गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वरून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायात म्हणाला मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. नंतर ज्यांना पाठविले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.
I suppose we could say that this centurion man was indeed a very unique character.
आणि जरी आपण असं म्हटलं की हा जो शताब्दी होता त्याचा जो स्वभाव होता तो फारच वेगळा असा स्वभाव होता.
It's clear that he had some amazing social skills.
आणि मग इथं अतिशय स्पष्टपणे सांगितलं की त्याच्यामध्ये काही सामाजिक रीतीचे कौशल्य त्याच्यामध्ये होते.
He had a wonderful political ability to unite people.
आणि मग त्याच्यामध्ये एक राजनैतिक प्रकारची एक शैली होती ज्याने करून तो लोकांना एकवटत असे.
He had amazing wisdom how to figure out how to overcome the hostility between the Jews and the Romans.
आणि मग त्याच्यामध्ये एक प्रकारचं कौशल्य होतं की ज्याच्याद्वारे यहुदी आणि विदेशांमध्ये जे वैरत्व आहे ते कसं संपुष्टात आणावं हे त्याला चांगलं तिथे ठाऊक होतं.
So much so that he was loved by the Jews.
आणि मग एवढंच नाही तर जे यहुदी लोक होते त्यांच्याकडून त्याच्यावर प्रेम करण्यात आलं होतं.
So much so that he ended up loving the Jews.
आणि मग त्याचाच परिणाम असा झालेला होता की तो सुद्धा यहुदी लोकांवर प्रेम करत होता.
I suppose we could say he was an amazing man.
आणि मग जरी आपण असं म्हटलं की तो फारच त्या ठिकाणी आपल्याला आश्चर्यचकित असा व्यक्ती दिसतो.
But that is not really what the story is all about.
परंतु हे लक्षात घ्या की सर्व जी कथा आहे ती सर्व कथा त्यावरच आधारलेली आहे असं नाही.
We're not talking about how amazing he was. We're talking about what amazed Jesus.
आणि मग तो किती त्या ठिकाणी आश्चर्यचकित होता किंवा तो किती महत्वाचा होता तो किती चांगला होता याविषयी आम्ही पाहत नाही तर येशू ख्रिस्त हा किती महत्वाचा आहे ते आम्ही पाहतो.
We're not looking at what amazed man. We are looking at what amazed Jesus.
आणि मग लक्षात घ्या की त्या मनुष्याला काय आश्चर्यचकित वाटणाऱ्या गोष्टी घडल्या त्या आपण पाहत नाहीये तर येशू ख्रिस्ताला कोणती गोष्ट आश्चर्याची वाटली ती गोष्ट आम्ही पाहत आहोत.
Because remember, this is the person that Jesus pointed to and said, wow.
आणि कारण हा तो मनुष्य आहे ज्याकडे येशू पाहत आहे आणि तो म्हणत आहे वा तू किती चांगला आहे.
This is the person that Jesus pointed to and said, there is nobody like him. There is no other Jew in the whole of Israel who has his type of faith.
आणि येशू ख्रिस्ताकडे म्हणत आहे की इस्रायलमध्ये कोणाजवळ असा प्रकारचा विश्वास नाही एवढा विश्वास मला त्यामध्ये आढळलेला आहे.
He is the man that personified what a true disciple looked like.
आणि मग जर हा जर मनुष्य पाहिला तर आपल्याला समजेल की खरा शिष्य हा कशा प्रकारे असतो किंवा कसा दिसतो त्याविषयी आपल्याला दिसतं.
And this is really important because as we read in John chapter 1 this morning,
आणि मग ही गोष्ट फार महत्वाची आहे कारण की आम्ही यवनाचं पहिला अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचला
Jesus left heaven, came to the earth as a human to the Jewish people.
आणि मग येशू ख्रिस्ताने स्वर्ग लोक सोडलं आणि तो यहुदी लोकांसाठी या भूतलावर आला.
And his own people did not receive him.
आणि असं जरी असलं तरी त्याचे स्वतःचे जे लोक होते त्या स्वतःच्या लोकांनी त्याला स्वीकारलं नाही.
Jesus says, out of everybody in Israel, I haven't found anybody like him.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की संपूर्ण इस्रायलामध्ये मला या व्यक्तीसारखा कोणीही व्यक्ती आढळला नाही.
When Jesus wanted an example, an illustration of a true disciple, he doesn't go to the Jews. He looks at this Gentile.
आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला खरं शिष्यत्वाचं उदाहरण हवं असतं त्यावेळेस तो यहुदी लोकांकडे जात नाही तर तो जो काही विदेशी आहे त्या विदेशी लोकांकडे जाऊन तो सांगत आहे.
And if you remember the Sermon on the Mount, Jesus describes a true disciple in very clear terms.
आणि मग जर तुम्ही डोंगरावरचं प्रवचन जर पाहिलं तर त्यामध्ये येशू ख्रिस्ताने अतिशय योग्य रीतीने चांगल्या रीतीने आपल्याला शिष्य काय आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे.
Jesus says a true child of God is someone who is humble.
आणि मग तिथं असं म्हटलं की जो देवाचं खरं मूल आहे तो हा आहे तो दीन असतो.
A true child of God is someone who repents and mourns and weeps over their sin.
आणि मग जो देवाचा खरं मूल असतो तो त्याच्या पापाविषयी शोक करत असतो, विलाप करत असतो, तो रडत असतो.
Jesus says a true child of God loves his enemies with a supernatural love.
आणि मग देवाचा खरा शिष्य हा अनैसर्गिक प्रेमाच्या द्वारे, दैवी प्रेमाच्या द्वारे तो त्याच्या शत्रूवर प्रीती करत असतो.
Jesus said in Luke 6 that a true child of God was generous.
आणि मग लूक 6 मध्ये येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की खरा शिष्य हा औदार्य दाखवणारा किंवा प्रीती करणारा असतो.
He was merciful.
आणि तो दयाळू असा असतो.
A true child of God is compassionate.
आणि मग त्याचबरोबर त्याला कळवा येणारा असा तो व्यक्ती असतो.
Was devoted to the Lord and obedient.
आणि मग त्याचबरोबर तो देवाशी समर्पित असा आणि देवाच्या पाठीमागे चालणारा असा असतो.
This is the person who builds his house on the rock and survives the judgment.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतात की अशा प्रकारचा व्यक्ती त्याचं घर हे खडकावर बांधतो आणि जे काही न्याय येतं त्या न्यायासमोर तो टिकाव धरू शकतो.
God's judgment is clear here, isn't it?
आणि मग देवाचा जो काही न्याय आहे तो अतिशय स्पष्ट रीतीने आपल्या समोर आहे, नाही का?
There is no one who has a faith like this Gentile.
आणि मग लक्षात घ्या की या विदेशी सारखा कोणाचाही विश्वास आपल्याला पाहावायच मिळत नाही.
Sadly, remember the Lord kept on contrasting the self-righteous Jews with true religion.
आणि मग लक्षात घ्या की येशू ख्रिस्त नेहमी तुलना करत आहे की खऱ्या धर्माची तुलना ही जो काही यहुदी स्वनीतिमत्व स्वतःला समजतो त्याच्याशी तो करतो.
And again, the Pharisees were people who were not ready to see their sin.
आणि पुन्हा एकदा फरीसीचे लोक आहे ते त्यांचं पाप पाहत नाहीये.
The Pharisees were self-righteous.
आणि परुषी लोक स्वनीतिमत्व अशा रीतीने ते स्वतःला समजत होते.
They kept on looking at their own work, at their own rituals, at their own righteousness.
आणि मग ते स्वतःचं नीतिमत्व, स्वतःचे ज्या काही परंपरा, स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच त्याकडे ते बघत आहेत.
The Pharisees loved themselves and they loved people that loved them.
आणि मग लक्षात घ्या की परुषी लोक हे स्वतःवरच प्रेम करायचे आणि जे लोक त्यांच्यावर प्रेम करायचे त्यांच्यावरच ते प्रीती करायचे.
The Pharisees were judgmental, they were condemning.
आणि मग परुषी लोक हे न्याय करणारे आणि एखाद्याची धिक्कारणा करणारे असे लोक होते.
They were uncompassionate.
आणि मग त्याचबरोबर त्यांना लोकांचा कळवळा हा येत नव्हता.
They were unrighteous.
आणि ते अनीतिमान असे लोक होते.
And they said, Lord, with their mouth, but they didn't do what he commanded.
आणि मग लक्षात घ्या की त्यांच्या मुखाने ते प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणायचे परंतु प्रभू जे त्यांना सांगतो ते त्यांच्या जीवनामधून करत नव्हते.
Here the Lord shows them an example of a true disciple.
आणि मग येशू ख्रिस्त इथे येऊन त्यांना जो खरा शिष्य आहे तो कसा आहे त्याच्याविषयीचा किस्सा उदाहरण तो त्यांच्या समोर ठेवत आहे.
A non-Jew is the example we have, is the model that Jesus shows us of what a true child of God looks like.
आणि जो यहुदी नाही असा विदेशी जो व्यक्ती आहे त्याचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर तो ठेवत आहे आणि देवाचं खरं मूळ कसं असतं त्याच्याविषयी त्याचं उदाहरण घेऊन तो सांगत आहे.
So my first point this morning, the first characteristic of an amazing faith is an amazing love.
आणि मग त्या ठिकाणी पहिला त्यांचा मुद्दा जो काही आश्चर्यचकित विश्वासाबद्दल आहे तो हा आहे की आश्चर्यचकित करणारं प्रेम.
We see that in verse 2.
आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही ते पाहतो.
Actually,
तेव्हा कोणा एका शताब्दीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता.
This centurion had a servant who was ill.
आणि मग हा तो शताधिपती होता त्याचा एक जो दास होता तो आजारी पडलेला होता.
In Matthew chapter 8, Matthew uses the word for a servant as Paius, which is a Greek word which means a young child.
आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे मत्तै 8 मध्ये जणू काही तो एक तरुण असा व्यक्ती होता असं तो बोललेला आहे.
So he was a young man, he wasn't an old slave, he was a young person.
आणि मग तिथे असं म्हटलेलं की तो जणू तरुण असा पुरुष होता, तो वृद्ध असा व्यक्ती नव्हता.
We don't know much about the slave, but we know that he was young.
आणि आपल्याला त्या दासाविषयी काही माहित नाही, परंतु आपल्याला माहित आहे की तो तरुण असा पुरुष होता.
And Luke, who was a doctor, remember, tells us he was sick.
आणि मग जो काही लूक वैद्य होता, तो लूक वैद्य आपल्याला सांगतो की तो आजारी होता.
He was ready to die.
आणि मग तो जणू काही मरणाच्या पंतात लागलेला होता.
But we also know he was a slave, that is the word doulos.
आणि मग आपल्याला हे सुद्धा माहित आहे की तो दास होता, ज्याला डुलास असं म्हटलेलं आहे.
And to be a young boy as a slave was a horrible thing.
आणि मग तरुण पुरुष हा त्या ठिकाणी दास असणं ही फारच भयानक अशी गोष्ट होती.
Especially among the Romans, these young boys were abused by the masters.
आणि मग रोमी सरकारमध्ये अशा प्रकारे होते की जणू हे तरुण जे काही दास होते, त्यांच्यावर त्यांची जी मालक होती ती जणू त्यांच्यावर अत्याचार करायची.
And since the slaves had no rights, the master could take his life at any point without answering to the legal authorities.
आणि मग दासांना कुठल्या प्रकारचे स्वतःच्या जीवावर अधिकार नसल्या कारणामुळे त्यांचे धणी हे कधीही त्यांचं जीवन हे त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत होते.
One Roman historian said he recommended that farmers must examine their tools every year and throw out the old and broken tools, including their slaves.
आणि मग त्या ठिकाणी एक रोमी इतिहासकार असं म्हणतो की शेतकऱ्याने प्रत्येक वर्षी त्याची अवजारं तपासायची, आणि त्या अवजारामध्ये जर जुनी अवजार असेल, तर ती तुटलेली अवजार असेल, तर ती फेकून द्यायची. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये त्याचे दात सुद्धा अशा प्रकारे जर थकलेले असतील किंवा रुंद असतील तर त्यांना सुद्धा टाकून
द्यायचं. To be used for a purpose and then thrown away.
आणि मग दासांची सुद्धा अशाच प्रकारची त्याचा उपयोग केला जायचा, जणू काही ते साधन आहे, अवजार आहे, आणि मग ते अवजार एकदा वापरल्यानंतर ते पुन्हा फेकून द्यायचं.
And once the slave became weak, and once the slave became sick, they were hardly looked after, they were hardly cared for, they were simply thrown away.
आणि मग जर एकदा की तो दास आजारी पडला, की एकदा की तो आजारी पडला किंवा त्याला बरं वाटत नसेल, तर मग त्यांच्यासाठी तर फार कठीण होतं की त्याची काळजी घ्यायची. तर मग ते काय करायचे, त्या दासाला ते बाजूला टाकून द्यायचे.
To replace him with another one because his value and his purpose had come to an end.
आणि मग ते काय करायचे, त्या दासाची बदली दुसऱ्याला देऊन की दुसरा एक नवीन तरुण दास घ्यायचे, जेणेकरून त्याचं ते काम करून घेऊ शकत.
Aristotle said there can be no friendship nor justice toward inanimate things, not even a horse, an ox, and a slave.
आणि अरिस्टॉटल हे असं म्हणतात की त्या ठिकाणी जे काही वैरी अशा गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारची मित्रत्व नाही. मग त्यामध्ये आम्ही पाहतो की घोडे असो किंवा जे काही शेतीसाठी जे काही प्राणी आहेत ते त्यांचा कुठल्याही प्रकारे ते उपयोग करत नसते.
अरिस्टॉटल सेड मास्टर अँड स्लेव्ह हॅव नथिंग इन कॉमन.
आणि मग तिथं असं म्हटलं की अरिस्टॉटल म्हणतात की धनी आणि दासामध्ये कोणतीही गोष्ट ही एक नसत.
So we see right here in verse 2 that this centurion man is different.
आणि मग दुसऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर हा जो शताधिपती होता तो फार वेगळा असा होता.
His love for the servant was out of the ordinary, it was extraordinary.
आणि मग लक्षात घ्या की शताधिपतीचं जे त्याच्या दासावरचं जे प्रेम होतं ते असाधारण असं प्रेम होतं, फारच वेगळं असं ते प्रेम होतं.
His love crossed social barriers.
आणि मग त्याच्या प्रेमाने ज्या सामाजिक भिंती उभा केल्या होत्या त्या सामाजिक भिंती तोडून ते पार गेलेलं होतं.
His love crossed ethnic racial barriers.
आणि मग त्याचबरोबर जे काही नैतिकच्या त्या ठिकाणी भिंती उभारल्या गेलेल्या होत्या, वंश भिंती, त्या सुद्धा त्या प्रेमाने पाडल्या आणि त्या पुढे ते प्रेम पुढे गेलं.
And this centurion was very different to the Pharisees. He didn't just love people who loved him. Who were like him.
आणि मग हा जो काही विदेशी होता तो परुषीपेक्षा फार वेगळा असा होता, कारण की परुषी लोकांना फक्त जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावरच प्रेम करायचं, परंतु हा त्यांच्यापेक्षा अधिक जाऊन त्या व्यक्तीवर तो प्रेम करत आहे.
Even the Jews vouched for his extraordinary love. Even the Jews spoke about his extraordinary love.
आणि मग एवढंच नाही तर यहुदी लोकांनी सुद्धा त्याचं हे जे काही असाधारण प्रेम आहे त्याच्याविषयी तो बोललेला, ते बोलतात.
Because verse 5 they said this man loves our nation.
आणि पाचव्या वचनामध्ये बघा तिथं तो असं म्हटलेलं आहे, कारण की आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो.
This was not the land of his birth, remember that.
आणि मग गोष्ट लक्षात घ्या की या विदेशी व्यक्तीचं जन्मभूमी ही ती नव्हती.
He was a Roman soldier, a Roman centurion, a captain of the guard.
आणि मग तो रोमियाचा शताधिपती होता, रोमियाचा अधिकारी होता, त्या ठिकाणी रोमी लोकांमध्ये तो काम करणारा असं होतं.
But he loved even the Jews.
परंतु असं जरी असलं तरी सुद्धा यहुदी लोकांवर त्याने प्रेम केलं आहे.
Matthew tells us that this young servant was lying paralyzed at home, that he was suffering great pain.
आणि मग त्या ठिकाणी मत्तयमध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो तरुण सेवक होता तो पक्ष पाती व्यक्तीप्रमाणे त्याच्या बिछाण्यावर तो पडलेला होता आणि त्याला फारच दुःख वेदना त्याला होत होत्या.
And here we see a compassionate heart. We see this centurion soldier loving this boy compassionately.
आणि मग इथं मी पाहतो की तो कळवळीने तो शताधिपती जो आहे तो फारच त्याच्यावर प्रेम करत आहे आणि त्याचं प्रेमयुक्त हृदय या मुलाप्रती आपल्याला पाहावयास मिळत आहे.
So we see clearly that this is an unusual love. This is not the normal type of love.
आणि पहिली जी गोष्ट आम्ही पाहिली की हे जे प्रेम आहे ते प्रेम हे साधारण प्रेम नाही तर असाधारणाचं प्रेम आहे जे फारच वेगळंचं आहे.
And hearing that Jesus was close by, the centurion decides to risk his reputation by going to a Jew for help.
आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की जणू ते सांगत आहे की हा व्यक्ती यहुदी लोकांच्या मदतीसाठी तो जातो.
Here we see the second characteristic of an amazing faith. आणि
मग दुसरा जो काही आश्चर्यचकित करणारा जो विश्वास आहे त्याचा दुसरा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो.
Verse 3 and verse 4, it caused this man to go to Jesus.
आणि मग ही जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या व्यक्तीला त्या ठिकाणी भाग पाडलेली आहे येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी.
The second characteristic of an amazing faith caused this man to go to Jesus.
आणि मग दुसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या येशू ख्रिस्त त्या मनुष्याला भाग पाडलेली आहे त्याने करण्यासाठी की तो येशू ख्रिस्ताकडे जात आहे.
We need to remember that the Jewish elders had very little love for the Romans.
आणि मग ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे जे काही यहुदी लोक होते त्यांच्याकडे जे रोमी लोक होते त्यांच्या प्रती फारच कमी असं प्रेम होतं.
Remember the Romans had captured their land. The Romans had now enslaved the Jews to their rule.
आणि मग रोमी लोकांनी त्यांचं जे काही भूमी होती ती हस्तगत केली होती आणि त्यांच्या स्वतःच्या नियमाने रोमी लोक यहुदी लोकांवर सत्ता चालवत होते.
They had to pay taxes to the Romans. They had to pay obeisance to the Roman emperor.
आणि मग त्या ठिकाणी कर आणि जकात हे जे सर्व गोष्टी आहेत ते रोमी सरकारला या यहुदी लोकांना भरावे लागायचे.
So the Jews had very little love for Romans, especially Roman soldiers who enforced the law.
आणि मग त्याच कारणामुळे ह्या रोमी लोकांप्रती यहुदी लोकांचं फार कमी असं प्रेम होतं कारण की विशेषतः जे लोक अधिकारावर आहेत सैनिकांचे अधिकारी आहे जे नियमांची जबरदस्ती त्यांच्यावर करायचे.
नॉर्मली अ ज्यू वुड नेव्हर वॉन्ट टू हेल्प अ रोमन.
आणि मग लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे जर आम्ही पाहिलं तर यहुदी लोकांची कधी अशी इच्छा नव्हती की त्याने रोमी व्यक्तीवर प्रेम करावं.
बट वी सी इन हिज वर्सेस द रोमन centurion goes to the elders and asks them to be his representative, to go and speak to Jesus on his behalf.
आणि परंतु इथं आम्ही पाहत आहोत की यहुद्यांचे तो वडील जणू काही त्या ठिकाणी त्या मंडळीला सांगत आहे की जा आणि जणू त्या व्यक्तीच्या प्रतिनिधित्व करून त्याच्या बाबतीत तुम्ही येशू ख्रिस्ताशी बोला.
And somehow, some way, this Roman soldier seems to know quite a bit about Jesus.
आणि मग इथं आपल्याला दिसतो की हा जो काही रोमी सैनिक आहे त्याला येशू ख्रिस्ताच्या बाबतीत माहिती आहे असं आपल्याला दिसून येतं.
वी नो दॅट ही फील्स अनवर्थी टू बी इन फ्रंट ऑफ जीसस. ही फील्स अनवर्थी फॉर जीसस टू बी इन फ्रंट ऑफ हिम.
आणि मग त्याला अशा रीतीने भासत आहे की जर मी येशू ख्रिस्ताच्या समोर गेलो तर त्याला असं वाटतं की माझी लायकी आणि मी तिथं असणं हे माझ्या योग्यतेचं नाही असं त्याला वाटत आहे.
दिस इंडिकेट्स दॅट ही अंडरस्टूड हिमसेल्फ टू बी अ सिनर.
आणि मग ही गोष्ट आपल्याला अशा प्रकारे आढळून येते की जणू त्याला त्याचा पापीपणा आढळलेला आहे.
The reputation of Jesus had spread and obviously Jesus' teachings had been even here in this area.
आणि मग त्या ठिकाणी त्या मनुष्याचं येशू ख्रिस्ताची जी काही शिकवण आहे ती पसरलेली आहे आणि येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे तो सुद्धा त्या प्रांतामध्ये जणू पसरलेला आहे.
Look at chapter 4 verse 14.
आणि चौथा अध्याय आणि 14 वचन बघा.
The news about Jesus spread throughout the surrounding districts.
तिथं म्हटलेलं आहे की सर्वीकडे येशू ख्रिस्ताची कीर्ती त्या प्रदेशामध्ये पसरली होती.
चॅप्टर 4 वर्स 37. द रिपोर्ट ऑफ हिम वॉज गेटिंग आउट इनटू एव्हरी लोकॅलिटी इन द सराउंडिंग डिस्ट्रिक्ट.
आणि नंतर त्याच्या विषयीची ख्याती चौकडील प्रदेशात पसरत गेली. 34 वचन.
सो एव्हरीवेअर अराउंड नॅझरेथ The teachings of Jesus had spread.
आणि मग नाझरेतमध्ये सर्वत्र येशू ख्रिस्ताची शिकवण होती, सर्वकडे पसरलेली होती.
The word of God was spreading rapidly because the people were repeating the teachings of Jesus.
आणि देवाचं जे वचन आहे ते फार भरमसाठ रीतीने पसरलेलं होतं, कारण की लोक येशूची शिकवण जिथे ऐकले होते ते सर्वांना सांगत होते.
Jesus was casting out demons, Jesus was healing people. Jesus became very famous.
आणि येशू ख्रिस्त लोकांची आजारे बरे करत होता, भूत लागलेली माणसं तो बरे करत होता, आणि त्याचमुळे येशू ख्रिस्त त्या भागामध्ये प्रचलित असं होऊन बसला होता.
And his teaching was like no other. Let's remember that. It was like no other rabbi at that time.
आणि मग त्याची शिकवण जी होती ती इतर जो रब्बुनी होता त्या रब्बुनीपेक्षा फार मोठी अशी शिकवण होती, त्याच्यासारखा कोणीही शिकवत नव्हता.
Nobody had ever seen anybody like Jesus, had ever witnessed the miracles like Jesus was performing, and had ever heard teachings like Jesus had spoken.
आणि मग येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले होते ते चमत्कार कोणीही पाहिलेले नव्हते, त्याचबरोबर येशू ख्रिस्त जी शिकवण देत होता त्या प्रकारची शिकवण त्या लोकांनी अद्यापही ऐकलेली नव्हती.
Roman soldier had heard about Jesus.
आणि मग असं असताना रोमी सरकार जो काही रोमी सैनिक आहे तो येशूची शिकवण ऐकतो.
He got information about Jesus.
आणि मग त्याला येशू ख्रिस्ताची माहिती मिळते.
He was informed that Jesus had the power to heal.
आणि मग त्याला हे समजलं होतं की येशू ख्रिस्तामध्ये बरं करण्याचं सामर्थ्य आहे.
And you know, he calls Jesus Lord.
आणि मग आम्ही तिथं पाहतो तो येशू ख्रिस्ताला प्रभू असतो असं म्हणून म्हणत आहे.
He calls Jesus Lord.
आणि मग तो येशूला प्रभू असं म्हणतोय.
And that's the Greek word kurusa, which means sovereign. So he calls Jesus sovereign Lord. It's not just a title of respect. He calls Jesus sovereign master.
आणि मग त्या ठिकाणी ग्रीक जो काही शब्द आहे कुरुसा त्याचा अर्थ असा होतो की सर्वधिपती. आणि मग तो येशू ख्रिस्ताला किंवा एखादा सन्मानाचा तो शब्द वापरत नाही आहे, तो जणू त्याला धनी मालक सर्व गोष्टींचा सर्वधिपती असा तो समजत आहे.
We don't know who told this centurion about Jesus. It's not recorded here.
आणि आपल्याला माहित नाही की त्या शताधिपतीला कोणी येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेलं आहे, कारण की त्या वृत्तांतामध्ये आपल्याला तसं पाहावयास मिळत नाही.
Probably some obscure person in the background that we will never know, and maybe we will get to meet in heaven one day.
आणि कदाचित तो असा एखादा व्यक्ती असेल ज्याच्याविषयी आम्हाला माहित नाही आणि त्याने त्याला सांगितलं असेल आणि आम्ही त्या व्यक्तीला कदाचित स्वर्गामध्ये भेटू.
Whoever it was a witness to this Roman soldier about Jesus Christ.
आणि मग जो कोणी असेल त्याने काय केलं होतं की येशू ख्रिस्ताबद्दल या व्यक्तीला येशूची साक्ष दिली होती.
Reminds me of a story someone once gave. We all know who Billy Graham is, no?
आणि मग त्यांना एक गोष्ट माहित आहे म्हणजे त्यांना कोणतरी सांगितलं आहे, त्यांना असे म्हणतात की तुमच्या सर्वांना Billy Graham कोण आहे माहित आहे.
But how many of us know who Billy Graham's Sunday school teacher was?
परंतु तुमच्यापैकी किती लोकांना बिली ग्रॅमचे संडे स्कूलचे टीचर कोण होते माहित आहे?
एनीबॉडी?
कोण माहित आहे?
एनीबॉडी हर्ड द नेम?
कोणी ऐकलं आहे?
आय इव्हन फॉरगॉट इट अँड आय रेड अबाउट इट लास्ट नाईट. नो,
ते म्हणतात की ते सुद्धा विसरले आणि त्यांनी पाठीमागच्या हप्त्यामध्ये ते वाचले होते.
बिली ग्रॅम संडे स्कूल टीचर वॉज द पर्सन गॉड यूज to bring him to faith in Jesus Christ.
आणि बिली ग्रॅमचे जे काही संडे स्कूल टीचर होते त्या टीचरांचा उपयोग देवाने करून बिली ग्रॅमला देवामध्ये ख्रिस्तामध्ये आणलेलं होतं.
This dear lady was some obscure lady in the background that nobody would ever know about her name, no?
आणि मग ही अशा प्रकारची स्त्री होती जणू ती एखाद्या ठिकाणी गर्दीमध्ये न दिसणारी अशी किंवा जिचं नाव कधी कोणी ऐकलेलं नव्हतं.
But how God has used her faithful witness, how God has used her faithful testimony to reach thousands of people across the world because of her faithful testimony.
आणि मग लक्षात घे असं जरी असलं तरी सुद्धा देवाने तिचा उपयोग तिची जी साक्षीचा उपयोग आहे तो बिली ग्रॅमसाठी करून घेतला आणि त्याच कारणामुळे आम्ही पाहतो की अनेक लोकांपर्यंत आज देवाचं वचन गेलेलं आहे.
But nevertheless, whoever he was, he had been faithful sharing the truth with this Roman centurion.
आणि मग असं जरी असलं तरी सुद्धा आम्ही पाहतो की त्या ठिकाणी हा जो रोमी सैनिक आहे त्याच्या संती देवाचं वचन सांगण्यामध्ये हा व्यक्ती विश्वासवाद आहे.
We see the response of the Jews in verse 4.
आणि मग चौथ्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत की यहुदी लोकांचा जो काही विश्वास किंवा त्यांचा जो काही प्रतिसाद आहे तो कशा प्रकारे आहे.
They come to Jesus and they earnestly entreat him, they earnestly beg him.
आणि मग ते येशू ख्रिस्ताकडे येतात आणि जणू ते काकुळने विनंती करत आहेत, जणू ते भीक मागत आहे अशा प्रकारे ते बोलत आहे.
But the Jews say to Jesus, this Roman soldier is worthy for you to grant this to him. They beg Jesus.
आणि मग जरूर ते येशू ख्रिस्ताकडे काकोतरी विनंती करत आहेत आणि ते म्हणत आहे की हा जो रोमी व्यक्ती आहे तो या व्यक्ती तो या गोष्टीसाठी पात्र आहे योग्यतेचा आहे तू कृपा करून त्याला ही गोष्ट तू दे.
We have to ask the question, why did the Jews think that he was worthy?
आणि मग तुम्ही स्वतः हा प्रश्न करा की यहुदी लोकांना वरिष्ठ लोकांना असं का वाटलं की तो योग्यतेचा आहे म्हणून.
Well, we see the mind of the Jews coming out in the next few verses, no?
मगारी काही वचनामध्ये पाहणार आहोत की यहुदी लोकांचा जो काही त्यांची जी काही चित्त आहे ते आपल्याला दिसत आहे मन जी काय आहे ते आपल्याला दिसत आहे.
Verse 5 tells us he loves our nation.
आणि पाच वचन आपल्याला सांगतं की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो.
Remember, the Jews thought that they were the children of God because of their father Abraham, no?
आणि मग यहुदी लोकांना असं वाटायचं की ते इस्रायलाचे आहेत कारण की त्यांचा बाप जो अब्राहम आहे त्यांच्यामुळे.
Remember, they were self-righteous, they were prideful about their religion.
आणि मग त्यांच्या धर्माविषयी ते स्वतःला फार धार्मिक समजायचे, फार त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रौढी आलेली होती.
And they thought that this Roman soldier was worthy only because he loved the Jewish nation.
आणि मग या लोकांना असं वाटायचं की कारण की हा रोमी जो काही सैनिक आहे तो यहुदी लोकांच्या राष्ट्रावर प्रेम करतो म्हणूनच तो योग्यतेचा आहे.
And he even built a synagogue for them, no?
आणि मग एवढंच नाही तर या व्यक्तीने त्यांच्यासाठी सभास्थान सुद्धा बांधलेलं होतं.
He was certainly generous, but he seems to have an attachment to the Jewish faith.
आणि निश्चितच तो औदार्य दाखवणार होता परंतु एवढंच नाही तर यहुदी जे लोक आहेत त्यांच्याशी जणू काही तो निगडीत होता, त्यांच्याशी तो जोडलेला होता.
So besides the Jews' false ideas, besides the Jews' false motives, this Roman soldier did love the Jews.
आणि मग लक्षात घ्या की असं जरी असलं ते जे काही रोमी लोकांची जे काही यहुदी लोकांची चुकीची धारणा चुकीचं मत जरी असलं तरी ते बाजूला ठेवून हा जो काही रोमी सैनिक आहे शताधिपती आहे त्याने येशू त्याने यहुदी लोकांवर प्रेम केलं.
बाबा doesn't tell us he loved a few Jews, it says he loved the nation.
आणि मग तिथं असं म्हटलं नाही की त्याने केवळ थोडक्या यहुदी लोकांवर प्रेम केलं परंतु तिथं असं म्हटलं आहे की त्याने यहुदी राष्ट्रावर प्रेम केलेलं आहे.
And that word love is agape love.
आणि मग तिथं जो प्रेम शब्द आपण पाहत आहोत तो अगापे प्रीती आहे ती.
So it's a pure love, it's the highest type of love.
आणि मग ती जी काही प्रीती आहे ती शुद्ध अशी प्रीती आहे आणि फारच उच्च अशी ती प्रीती आहे.
It's not a love of passion, it's not a sexual love.
आणि मग ते काही त्या ठिकाणी एखाद्या तीव्र इच्छेमुळे केलेलं प्रेम किंवा एखादी जी लैंगिक इच्छा आहे तिच्या प्रती प्रगट झालेलं प्रेम असं ते नाही आहे.
It's not an emotional love.
आणि त्याच प्रकारे ते भावनिक सुद्धा प्रेम नाही आहे.
But it is the love of the world.
आणि परंतु त्या ठिकाणी
the world.
आणि मग त्या ठिकाणी इच्छेने केलेलं ते प्रेम आहे.
It's the love of understanding and knowledge.
आणि मग त्या ठिकाणी ते जे आहे ती प्रीती ही त्या ठिकाणी ज्ञानाने आणि मनाने केली ती प्रीती आहे.
He loved the whole people of God. He loved the whole nation.
आणि मग त्याने देवाचे जे लोक आहे त्या सर्व लोकांवर प्रेम केलेलं आहे, सर्व जे राष्ट्र आहे त्या राष्ट्रावर त्यांनी प्रेम केलेलं आहे.
Again, it indicates that he understood something about the centrality of the Jews in the redemption story.
आणि मग पुन्हा एकदा आम्ही पाहतो की जी यहुदी लोकांची जी महत्वाची मध्य जी गोष्ट आहे तारणाची उद्धाराची ती गोष्ट त्याला समजलेली आहे.
He understood something about the plan of God.
देवाची जी योजना आहे त्या देवाच्या योजनेबद्दल जणू त्याला कळलेलं आहे असं आपल्याला दिसतं.
And again, I don't know who it was that told him about Jesus.
आणि पुन्हा एकदा ते म्हणतात मला माहित नाही की येशू ख्रिस्ताबद्दल त्याला कोणी सांगितलं असेल.
But whoever it was gave him some good teaching, gave him some good theology.
आणि जो कोणी असेल तो त्याने त्याला योग्य प्रकारची शिकवण आणि योग्य प्रकारची गोष्ट येशू ख्रिस्ताबद्दल सांगितली आहे.
We see his pure love demonstrated in his giving.
आणि आपल्याला दिसत आहे की त्याच्या देण्याच्या द्वारे त्याची जी काही खरी प्रीती आहे, शुद्ध प्रीती आहे, ती प्रगट होताना आपल्याला दिसत आहे.
Jesus said in Luke 6 in the Sermon on the Mount, he said that one of the marks of a true disciple is someone who gives not expecting anything back.
आणि लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त असं म्हणतो की जो खरा शिष्यत्व आहे त्याचं चिन्ह हे आहे की तो सदैव त्याला मिळणं पाहिजे असं तो अपेक्षा धरत नाही तर त्याची नेहमी इच्छा ही देण्याविषयी असते.
Jesus said, if someone wants one of your garments, you give him two of your garments.
आणि मग त्या ठिकाणी असं तो म्हणतो की जो खरा शिष्य आहे त्याच्याकडे जर दोन गोष्टी असेल तर त्याच्यापैकी तो एक कपडा त्याला देतो.
Well, this is a man who doesn't just let them use his hall, he builds them a hall, no?
आणि मग केवळ या व्यक्तीने त्याच्या घरातला जो काही जागा आहे ती जागा त्यांना वापरायची जास्त नाही तर त्यांच्यासाठी त्याने सभास्थान सुद्धा बांधलं.
Verse 5 it says he is the one who built us our synagogue.
आणि मग त्या ठिकाणी पाचव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने आमच्यासाठी सभास्थान बांधून दिलेलं आहे.
John MacArthur he comments on this verse and he says the fact that he loved the nation implied that he found the salvation was of the Jews.
आणि मग त्या ठिकाणी जॉन मॅकआर्थर असं म्हणतात की त्या राष्ट्रावर प्रेम करण्याचा त्याचा उद्देश हा होता की त्याला समजलेलं होतं की यहुदी लोकांमधूनच तारण आहे म्हणून.
Remember, synagogues were a place of worship.
आणि मग लक्षात घ्या की सभास्थान हे भक्तीचं केंद्रस्थान होतं.
Synagogues were used to worship Yahweh.
आणि मग सभास्थान या ठिकाणी यावे देव जो आहे त्याची भक्ती केली जायची.
But the primary function of a synagogue was to for the Jews to teach the word of God.
आणि मग जर मुख्य स्वरूपाचं जर गोष्ट आणि सभास्थानामध्ये जर पाहिली तर त्या ठिकाणी यहुदी लोकांना व इतर लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल शिकवणं मसीहाबद्दल शिकवणं ती जी होती.
This meant both them a synagogue so the word of God could be taught.
आणि मग या रोमी सैनिकांनी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सभास्थान बांधून दिलं होतं जेणेकरून त्या सभास्थानामध्ये देवाचं वचन हे शिकवलं जाईल.
This example reminds me of a man in Kolhapur.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात की हे जे उदाहरण आहे हे उदाहरण मला कोल्हापूर मधील एक जी व्यक्ती आहे त्याची आठवण करून देतं.
I went to a church in Kolhapur in a slum area.
आणि कोल्हापूर मध्ये एक जे काही त्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये गेले.
अँड इन द मिडल ऑफ द स्लम्स वॉज दिस मॅग्निफिसेंट चर्च.
आणि मग त्या झोपडपट्टीमध्ये एक फारच अद्भुत आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं होतं, चर्च बांधलेलं होतं.
इट हॅड बीन न्यूली बिल्ट आय थिंक 3 years and it was a wonderful thing to see in amongst all of the squalor, no?
आणि मग त्या ठिकाणी जर सर्व झोपड्यामध्ये जर पाहिलं तर ते मंदिर दिसत होते फारच अद्भुत असं दिसत होतं, पाहण्यात फार ते चांगलं लोभनीय असं वाटत होतं.
I couldn't understand how is it possible for this magnificent church to be here amongst all these poor people.
आणि मग त्यांना असं समजत नव्हतं की या सर्व गरीब लोकांमध्ये हे एवढं सुंदर देऊळ असणं, मंदिर असणं हे कसं शक्य आहे.
And then I was told by somebody that actually there was a man in the church who had given money to build this church.
आणि मग त्या ठिकाणी कोणीतरी त्यांना असं सांगितलं की या व्यक्ती त्या चर्च मध्ये जी व्यक्ती होती त्याच व्यक्तीने त्याचा पैसा ही मंडळीतलं ही जी काही चर्च आहे ती चर्च बांधण्यासाठी दिला.
And I was taken to his house to have dinner the one night.
आणि मग एकदा त्यांना त्यांच्या घरी नेण्यात आलं त्यांच्या घरी जेवणासाठी.
And I expected a big house, I expected a wealthy man.
आणि मग त्यांना असं वाटलं की त्या व्यक्तीचं घर हे फार मोठं असेल.
But he lived just 2 lanes down from the church in a shack that was no different to anybody else in the same lane.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की जणू दोन जागा सोडल्यानंतर त्याचं घर होतं आणि त्याचं घर हे काही एखाद्या चांगल्या घराप्रमाणे होतं असं नाही तर आजूबाजूला ज्या झोपडपट्ट्या होत्या त्यानुसार त्याचं घर सुद्धा होतं.
And I couldn't understand and I said to him, sir, how is it possible that you could afford money like this to build a church?
आणि मग त्यावेळेस त्याला म्हणू लागले की तुम्हाला हे कसं शक्य झालं आणि कशाने तुम्ही हे मंदिर बांधलेलं आहे.
And he came to tell me that he actually owns a number of trucks.
आणि मग त्याला ते त्याच्या डायरेक्टर ते म्हटले की माझ्याकडे भरपूर अशा ट्रक्स आहेत.
And he's in the transport business.
आणि मग तो म्हटला की मी वाहतुकीचे ट्रान्सपोर्टचा जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी आहे.
And he earns money that way.
आणि मग तो म्हणतो की मी त्याच्याद्वारे पैसा कमवतो.
But he said he was not prepared to build himself a house until there was a church built.
आणि मग त्या ठिकाणी तो असं म्हणला की जोपर्यंत चर्च हे बांधलं जात नाही तोपर्यंत मी स्वतःसाठी माझं घर बांधणार नाही.
अँड फॉर अ नंबर ऑफ इयर्स ही लिव्ड इन अ शॅक सो दॅट ही कुड गिव्ह हिज मनी फॉर द बिल्डिंग ऑफ दिस चर्च.
आणि मग अनेक वर्षापासून तो त्या झोपडीमध्ये राहत होता जेणेकरून त्या जी काही चर्च आहे चर्च बांधण्यासाठी तो पैसा देऊ करेल.
And I was amazed at this man's faith.
आणि मग ज्यावेळेस त्यांनी त्या मनुष्याचा विश्वास पाहिला तो विश्वास पाहून त्यांना जणू आश्चर्य वाटलं.
Sign of a true believer. One who is generous, one who gives to the work of the Lord.
आणि पुन्हा एकदा आम्ही जो काही शिष्यत्व आहे त्याचा स्वभाव आम्ही पाहतो जो औदार्याने पूर्ण प्रेमाने तो देवासाठी देत आहे.
Here we have another example right here in chapter 7.
आणि मग जे काही सातवा अध्याय आहे त्या सातव्या अध्यायामध्ये सुद्धा एक उदाहरण आपल्याला ते पाहायचं मिळतं.
His love is demonstrated in his giving.
आणि मग त्याचं जे प्रेम आहे ते त्याच्या देण्याच्याद्वारे दिसून आलेलं आहे.
The third characteristic we see of this amazing faith is a great humility.
आणि मग तिसरा जो काही आश्चर्यचकित विश्वास आहे त्याचा आम्ही स्वभाव पाहतो तो म्हणजे मोठी त्या ठिकाणी नम्रता.
We see that in verse 6 and the first part of verse 7.
आणि सहा आणि सातव्या वचनाचा पहिला भाग आपल्याला पाहावयाचा मिळतो.
This passage reveals to us this man's humility.
आणि मग हा जो उतारा आहे तो उतारा आपल्याला या मनुष्याचं जी नम्रता आहे ती नम्रता आपल्याला दाखवतं.
He has an understanding of who Christ is and he has an understanding of who he is.
आणि मग ख्रिस्त कोण आहे त्याच्याबद्दलची समज त्याच्याजवळ आहे आणि त्याचबरोबर तो कोण आहे त्याच्याविषयीची समज सुद्धा ही त्याच्यामध्ये आहे.
And remember folks, without this understanding we cannot ever come to Christ for the forgiveness of our sins.
आणि मग तुम्ही लक्षात घ्या की जोपर्यंत अशा प्रकारचा समज आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पापांची क्षमा मागण्यासाठी येशू ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही.
Remember what the Sermon on the Mount begins with.
आणि मग तुम्ही हे लक्षात घ्या की डोंगरावरचं प्रवचन हे कोणत्या शब्दाने सुरू झालेलं आहे.
Blessed are the poor and meek and the mourning and the hungry. This is all about humility.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे लोक नम्र आहेत दीन आहेत जे लोक ज्यांच्यामध्ये औदर्य आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नम्रतेच्या गोष्टी आहेत.
Spiritual bankruptcy.
आणि मग त्याचबरोबर आम्ही पाहतो की ज्याची आत्मिक प्रकारे जो काही स्वतःला दीन कंगाल समजतो अशा व्यक्तीची.
Unless we are not poor in spirit, we cannot come to God.
आणि जोपर्यंत आम्ही आत्मे दीन आणि कंगाल असं स्वतःला समजत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही.
Because we see our sins.
कारण की आम्ही आमचे पाप पाहतो.
In the light of a holy God.
आणि मग देवाच्या पवित्र तेजाच्या द्वारे.
And we are ashamed.
आणि मग ज्यावेळेस आम्ही ते पाहतो त्यावेळेस आम्ही लज्जित असे होतो.
And that's what we see here in verse 6.
आणि मग तीच गोष्ट आम्ही सहाव्या वचनामध्ये पाहतो.
And Jesus agrees. Jesus goes with them. And when he was already not far from the house, the centurion sent friends to him saying, Lord, do not trouble yourself, for I am not worthy that you should enter under my roof.
सहाव्या वचनामध्ये म्हटले तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला सहमत होऊन आणि मग तो घराजवळ येतात त्याने त्यांच्याकडे आपल्या मित्रच पाठवून त्याला म्हटले प्रभूजी श्रम घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही.
आणि
मग सातव्या वचनाचा पहिला भाग असं म्हटलेला आहे की आपण माझ्याकडे यावं यासाठी मी स्वतःला योग्य मानले नाही.
See what happened here. Before Jesus could get to his house, he sends another servant, another representative, to tell Jesus, don't trouble yourself. Please, don't worry. Don't come to my house. I'm not worthy.
आणि मग इथं काय होतं ते बघा की येशू ख्रिस्त त्याच्या घराकडे येण्यापूर्वी तो त्याच्या एका दासाला नोकराला पाठवत आहे आणि तो म्हणत आहे की तू माझ्या छपराखाली येऊ नकोस कारण मी तू माझ्या घरी येण्यासाठी पात्रतेचा नाहीये.
His first emotional response is, tell Jesus to come.
आणि मग पहिला जो त्याचा प्रतिसाद आहे तो असा होता की येशू ख्रिस्ताला जाऊन सांगा की माझ्याकडे ये म्हणून.
Now that Jesus is coming, he's starting to become more and more aware of his sin and he says, don't come any closer.
आणि मग येशू ख्रिस्त येत आहे आणि मग जणू येशू ख्रिस्त जवळजवळ असताना तो त्याच्या पापमय स्थितीकडे पाहून तो फार जागरूक झाला आहे आणि तो म्हणत आहे की तू येऊ नकोस अशा प्रकारे तो सांगत आहे.
You see the contrast here.
आणि मग तुम्हाला या ठिकाणी विरोधाभास दिसत आहे का?
In the Jews were saying, you're worthy, he's worthy.
आणि मग यहुदी लोक त्याला म्हणत होते की तू योग्यतेचा आहे, तू पात्र आहेस, तू पात्रच आहेस.
And here he says, I'm not worthy.
आणि मग तिथं तो म्हणत आहे की नाही मी पात्र देता नाही, मी योग्य नाही.
And this is humility, this is true repentance.
आणि मग ती नम्रता आहे आणि तो खरा पश्चाताप आहे, नाही का?
The Jews had, remember, self-righteous pride, no?
आणि मग यहुदी लोकांबद्दल तुम्ही लक्षात घ्या की ते स्वतःला नीतिमत्व पावलेले आणि फारच गर्विष्ठ प्रौढी मिळवणारे लोक होते, नाही का?
That self-righteous pride was the whole backbone of Judaism. It was characteristic of the Jewish faith.
आणि मग स्वनीतिमत्वाची ही जी त्यांच्यामध्ये प्राउडी होती तो यहुदी विश्वासाचा जणू पाठीचा कणा होता अशा प्रकारे ती गोष्ट होती.
But true humility here is a sign from the Son of God.
परंतु या ठिकाणी जो खरी नम्रता आहे ती खरी नम्रतेचा आपल्याजवळ ते चिन्ह आहे जे चिन्ह आम्ही पाहत आहोत की मी योग्य देता नाही.
This is very similar to Peter. Remember when he says to the Lord, depart from me, Lord, for I am a sinful man.
आणि मग हे पेत्रासारखं आहे जो जणू येशूला म्हणताय की येशू ख्रिस्ता तू माझ्यापासून दूर जा कारण की मी पापी असा मनुष्य आहे.
This is like the publican in Luke 18 who puts his head down and says, God be merciful to me, a sinner. He won't even lift his eyes.
आणि मग हे जणू त्या जकातदारासारखा आहे जो जकातदार त्याची मान खाली घालून त्याचं ऊर गळून तो म्हणत आहे की हे प्रभू मजवर तू दया कर, मी त्या पात्रतेचा नाही, मी त्या योग्यतेचा नाहीये.
This Roman soldier was so unique that he regarded himself as unworthy, very different to the Jews at the time.
आणि मग हे रोमी सैनिक हा जो रोमी सैनिक आहे तो फारच वेगळा आहे आणि त्या यहुदी लोकांसारखा पेक्षा तो वेगळा आहे आणि तो म्हणत आहे की प्रभू मी योग्यतेचा नाहीये.
He even felt unworthy to meet Jesus in the street. He even felt unworthy to go to Jesus.
आणि येशू ख्रिस्ताला रस्त्यावर भेटण्यासाठी तो अयोग्यतेचा मानत आहे एवढंच नाही तर त्याला भेटण्यासाठी सुद्धा तो पात्र समजत नाहीये.
Now we see the fourth and last characteristic of amazing faith.
आणि मग जे काही अत्यंतकित विश्वास आहे त्याचा शेवटचा जो काही भाग आहे मुद्दा आहे तो आम्ही पाहत आहोत.
There is complete trust in Jesus Christ alone.
आणि मग तो हा आहे की पूर्ण विश्वास हा येशू ख्रिस्तावर.
Look at the last part of verse 7. But say the word and my servant will be healed.
आणि सातवशनाचा ब भाग मध्ये असं म्हटलंय तर शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल.
Look at verse 8. For I also am a man placed under authority, having soldiers under me, and I say to one, go, and he goes, and to another, come, and he comes, and to my servant, do this, and he does it.
कारण मी ताबेदार माणूस असून माझा स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ए म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.
I mentioned earlier verse 6. The centurion calls Jesus Lord.
आणि मग त्यांनी आधीच ही गोष्ट सांगितली सहाव्या वचनामध्ये जो हा शताधिपती आहे तो येशू ख्रिस्ताला प्रभू असं म्हणतो.
There is the Greek word for supreme authority.
आणि मग ग्रीक मध्ये जर हा शब्द पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की जो सर्वोच्च अधिकारावर आहे त्याचा अधिकार हा सर्वोच्च आहे.
Here what he's doing is saying, Lord, I understand sovereignty, I understand authority.
आणि मग तो जणू प्रभू असं म्हणतो की प्रभू मला तुझं सर्वधिपणा समजलेला आहे, मला तुझा अधिकार हा कळलेला आहे.
And he realized that Jesus had the power. Jesus was supreme master that he could heal even from a distance.
आणि मग त्याला हे कळलेलं होतं की येशू ख्रिस्त हा सामर्थ्यवान आहे, त्याला सर्व गोष्टीवर अधिकार आहे, आणि जरी तो अंतरावर आहे, जरी तो बाहेर आहे, तिथून सुद्धा तो माझ्या दासाला बरं करू शकेल.
We have a wonderful picture of a sinner really kneeling before his divine authority.
आणि मग इथे आम्ही पाहत आहोत की तो पापी व्यक्ती हा जो दैवी अधिकार आहे त्याच्या समोर तो नतमस्तक होत आहे. याचं फार सुंदर चित्रण आपल्या समोर आहे.
He said, Lord, I'm even unworthy to come into your presence, but I trust you. I have faith in you as my master and Lord.
आणि मग तो म्हणत आहे की प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी मी स्वतःला अयोग्यतेचं मानत आहे, परंतु माझ्यामध्ये तो विश्वास आहे, मला माहित आहे की माझ्या जीवनाचा तू प्रभू आहे आणि धनी आहे.
What is amazing here, but there's no evidence that this Roman soldier ever heard Jesus speak personally, no?
आणि मग इथं कुठल्याही प्रकारे या रोमी सैनिकाने येशू ख्रिस्त त्याच्यासंगी वैयक्तिक बोलताना त्याने पाहिलेलं नाही, तरी सुद्धा त्याच्यामध्ये अशा प्रकारचा विश्वास आहे. किती अद्भुत ही गोष्ट आहे, नाही का?
His faith is based on what he's heard about Jesus.
आणि मग येशू ख्रिस्ताबद्दल जे त्याने ऐकलं होतं त्याच्यावर त्याचा विश्वास आधारलेला होता.
He's heard the messages of Jesus being repeated by other people.
आणि दुसऱ्या लोकांकडून येशूची जी काही शिकवण त्याने ऐकलेली होती त्याच्यावर त्याचा विश्वास होता.
And I'm reminded of Thomas at this point.
आणि मग थॉमस जो आहे त्याची त्यांना आठवण येते.
Remember, Jesus appeared to Thomas and removed all of his doubts and proved to him that he had risen from the grave.
आणि मग थॉमसच्या मनामध्ये सर्व प्रकारच्या शंका होत्या आणि मग तो येशू ख्रिस्ताला जणू काही सांगत होता की मला तू सिद्ध करून दाखव की तू मरणातून उठलेला आहेस म्हणून.
Remember what Jesus said to Thomas.
आणि मग त्यावेळेस येशू ख्रिस्त थॉमसला काय म्हटलं माहित आहे तुम्हाला?
Blessed are they that have not seen and yet believe.
आणि मग त्यावेळेस येशू ख्रिस्त थॉमसला म्हटलं की ज्या लोकांनी मला पाहिलेलं नाही तरी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवता ते लोक हे धन्य आहेत.
Blessing extended to the centurion and the blessing extends to us today.
आणि मग लक्षात घ्या की हा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद त्या शताधिपती जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तोच आशीर्वाद आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे.
We who have not seen Jesus, our faith is in the recorded witness for us here in the Bible.
कारण आम्ही येशू ख्रिस्ताला स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं नाही, परंतु जो वृत्तांत पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी लिहिलेला आहे त्याच्यावर आमचा विश्वास हा आधारलेला आहे, नाही का?
What amazing faith.
आणि मग किती हा अद्भुत असा विश्वास आहे, नाही का?
We see in verse 9 the reaction of Jesus.
आणि मग नव्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताची जी काही प्रतिक्रिया आहे ती आम्ही पाहतो.
Jesus hears these things, he is amazed, he marvels. He turns around to the crowd and he says, I say to you, I have not found such great faith not even in Israel.
आणि नव्या वचनामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो पहा, या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही.
Jesus can't find one illustration of a true disciple in the whole of Israel.
आणि मग पूर्ण इस्रायलमध्ये एकही त्या ठिकाणी खरा जो शिष्य आहे त्याचं किस्सा उदाहरण त्याला सापडत नाहीये.
Remember the problem, Israel was so blinded in their moral traditions.
आणि मग इस्रायल लोक जे होते ते त्यांच्या नैतिक रूढी आणि परंपरेमध्ये ते खूपच आंधळे झाले होते. ही समस्या तुम्ही लक्षात घ्या.
They were so steeped in their ritualistic religion.
आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या ज्या धार्मिक विधी आणि परंपरा होत्या त्याच्यामध्ये ते फारच बुडून गेलेले असे होते.
They had no time for faith in the Messiah.
आणि मग या सर्व गोष्टी असल्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे मसीहा जो होता त्याच्याविषयी वेळ नव्हती.
Rather the Lord marveled at a Roman soldier who really should not have had faith in Jesus.
आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त खरं पाहता त्या रोमी सरकारचा विश्वास रोमी व्यक्तीचा विश्वास पाहून तो आश्चर्यचकित झालाय. खरं पाहता त्याच्यामध्ये विश्वास नसायला पाहिजे होता.
He was a Roman soldier who really was characterized by being bad, by being tough, by being a man who was involved in pagan worship.
आणि मग हा रोमी सैनिक आहे तो फारच वाईट असतो आणि मूर्तीपूजेमध्ये गुरफटलेला आणि सर्व प्रकारच्या ज्या जात जुलम आहे तो करणारा व्यक्ती तो आहे.
He had all these things against him, all of these conditions and all of the circumstances against him.
परंतु आम्ही पाहतो की ज्या सर्व जरी स्थिती असल्या तरी सर्व स्थिती या त्याच्या विरोधात अशा आहेत आणि त्याच्या अगदी विभिन्न अशा आहेत.
He is a striking example of faith.
आणि मग तो आम्ही पाहत आहोत की खऱ्या विश्वासाचा किस्सा म्हणून तो उभा राहत आहे.
So there's a sadness to the story.
आणि मग या ठिकाणी या गोष्टीच्या मध्ये आम्ही पाहतो की दुःखाची बाब आहे.
Because the Jews rejected Jesus who came for them.
आणि कारण की यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला नाकारलेलं होतं जो येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी आलेला होता.
But there really is a joyous picture here of a true believer.
परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी आनंदमय असं चित्रण आहे खऱ्या विश्वासमध्ये.
And verse 10 is really the climax of the story, but it's almost like an afterthought. They went back home and they found the servant well. That's the end of the story, no?
आणि मग दहावं वचन जणू काही या गोष्टीचा कळस आहे. आणि दहा वचनामध्ये असं पाहतो की ते लोक घरी जाऊन गेले आहेत आणि घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळलेला आहे, नाही का?
Jesus never entered the centurion's home.
आणि मग येशू ख्रिस्त हा शतधिपतीच्या घरी सुद्धा गेलेला नाही, तो जाणार नाही.
Jesus simply spoke the word.
आणि येशू ख्रिस्ताने केवळ शब्द बोललेले आहे.
King of kings and Lord of lords, he is having full dominion over even nature and even disease.
आणि मग इथं आम्ही पाहतो की तो राजांचा राजा आहे, तो सर्वभौम देव आहे, त्याला सर्व आजारांवर आणि एवढंच नाही तर सर्व ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांच्यावर अधिकार आहे.
When Jesus spoke to the wind, it stopped.
आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त वाऱ्यासंती बोलला त्यावेळेस तो वारा शांत झाला, उगा राहिला.
When Jesus spoke to demons and commanded them to leave a person, they obeyed.
आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त भूतांसंती बोलला आणि म्हटला की तुम्ही त्यांना सोडून जा, त्यावेळेस ते भूतांनी आज्ञा मानली आणि ते सोडून गेले.
The only part of creation that disobeys Jesus are the humans, no?
आणि मग सर्व निर्मितीमध्ये एकच अशा प्रकारची गोष्ट आहे जी येशू ख्रिस्ताची आवाज्ञा करती आणि ती जी गोष्ट आहे ती जी काही गोष्ट आहे ती मनुष्य आहे, नाही का?
We are the ones who do not recognize the authority of Jesus Christ.
आणि आम्ही अशी लोक आहोत जी लोक येशू ख्रिस्ताचा जो अधिकार आहे तो अधिकार आम्ही जाणत नाही का?
This man did.
परंतु हा जो मनुष्य आहे त्याने तो जाणला.
God blessed him for it.
आणि मग त्याच कारणामुळे देवाने त्याला आशीर्वादित केलं.
God gives us free will to obey his authority, to submit to it, or to reject it. It is our choice.
आणि मग देवाने आम्हाला स्वइच्छा दिलेली आहे, ज्या स्वइच्छेच्या द्वारे आम्ही त्याची आज्ञा पाळू शकतो किंवा पाळू शकत नाही हा आमचा पर्याय आहे, नाही का?
We need to remember one day all humanity is going to bow its knee and declare that Jesus Christ is Lord.
आणि आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक दिवस सर्वच मानव जात त्याच्या समोर नतमस्तक होऊन कबूल करणार आहे की तो प्रभू आहे म्हणून.
Some people they will do it in hell and they will do it with deep regret.
आणि मग काही लोक ही गोष्ट नरकामध्ये करणार आहे ज्यांच्यामध्ये फारच वेदना असतील अशा.
As they face the penalty for their rejection.
आणि मग ज्यावेळेस त्यांनी येशूला नाकारलं असेल आणि त्यांची शिक्षा ते भोगत असतील त्यावेळेस ही गोष्ट ते कबूल करणार आहे.
Others it will be a bold declaration of their joy.
परंतु दुसऱ्या लोकांसाठी त्यांच्या आनंदाचा जणू काही तो फारच धैर्याने घोषणा केल्यासारखी ती गोष्ट असणार आहे.
Remember what Paul said to Timothy in 2 Timothy chapter 2.
आणि पाऊल त्या ठिकाणी दुसऱ्या तिमोथीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये तिमोथीला काय म्हणतो ते पहा.
Turn with me as we close.
आम्ही समाप्त करण्याच्या पूर्वी आम्ही त्या ठिकाणी जाऊया.
2 Timothy chapter 2 verse 11 to verse 13. Here is a trustworthy saying. If we die with him, we will also live with him. If we endure, we will also reign with him. If we disown him, he will also disown us. If we are faithless, he will remain faithful, for he cannot disown himself.
आणि दुसरे तिमोथीचा दुसरा अध्याय 11-13 वचन हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारेल आपण अविश्वास झालो तरी तो विश्वसनीय राहतो कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.
वी आर ऑल अंडर अथॉरिटी फर्स्ट
आणि आम्ही सर्वजण अधिकाराच्या आधीन आहोत अधिकाराच्या आम्ही खाली आहोत नाही का.
व्हाट आर वी डूइंग विथ दिस अथॉरिटी
आणि मग प्रश्न हाच आहे की हा जो अधिकार आहे त्या अधिकाराचा आम्ही काय करत आहोत.
व्हेन जीसस लुक्स एट यू Does he marvel at your faith? Does he marvel at your obedience?
And jab yeshu christ tumchyakade pahato tya veles tumcha vishwas pahun tumcha aajna palan pahun tyala aachharya vatta ka.
Does he marvel at your unbelief?
Ka tumcha jo kahi avishwas ahe tya avishwas pahun tyala aachharya vatta.
Are you trusting Jesus to fulfill what he has started in your life?
आणि तुमच्या जीवनामध्ये जी सुरुवात त्यांनी केलेली आहे ते पूर्ण करेल याच्यावर तुमचा विश्वास आहे का येशू ख्रिस्त ते पूर्ण करेल.
And are you taking steps in obedience and faith to overcome the hurdles of sin in your life?
आणि तुमच्या जीवनामध्ये जे पाप आहे त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी तुम्ही आज्ञा पालन करून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत का ही गोष्ट तुम्ही पाऊल आणि पाऊल टाकून करत आहात.
Who are we really obeying?
आणि मग आम्ही खरं पाहता कोणाच्या आज्ञा पाळत आहोत.
We cannot have two masters.
आणि मग आमच्याकडे दोन प्रकारचे धनी आम्ही असू नये.
Either we will love the one and hate the other. That's what Jesus says.
आणि मग येशू ख्रिस्त तेच सांगतो की आम्ही एकाचा द्वेष करू आणि एकावर आम्ही प्रीती करू नाही का.
So who is it that we are loving? Who is it that we are honoring today?
आणि मग आज प्रश्न हाच आहे की आम्ही कोणावर प्रेम करत आहोत आणि कोणाच्या आम्ही आज्ञा पाळत आहोत.
Who is it that we are treasuring?
आणि मग आम्ही कोणाला आमची संपत्ती म्हणून आमच्यामध्ये ठेवत आहोत.
Do you really believe that Jesus has the power to save you from your sins? Continually.
आणि मग तुमच्यामध्ये अशा प्रकारचा विश्वास आहे का की येशू ख्रिस्त तुम्हाला सातत्याने तुमच्या पापापासून वाचवत आहे तुम्हाला तो पापापासून तारत आहे म्हणून.
Believe this is the message today for us as a church. The Lord wants to increase our faith.
आणि मग आज प्रभूचा संदेश आमच्यासाठी हाच आहे की प्रभूची अशी इच्छा आहे की आमचा विश्वास त्याने आमच्यामध्ये वाढवावा.
He wants us to serve him better.
आणि मग त्याची अशी इच्छा आहे की आम्ही त्याला त्याची योग्य रीतीने आणि चांगल्या रीतीने त्याची सेवा करावी.
He wants us to submit more to his authority, to his sovereign rule.
आणि मग त्याचं जे सर्वभौम जे नियम आहे जे अधिकार आहे त्याच्या अधिपत्याखाली आम्ही अधिक असावं अशी त्याची इच्छा आहे.
Faith without works is dead.
आणि मग लक्षात घ्या की क्रियाविना विश्वास हा मृत आहे.
Faith without obedience is worthless.
आणि मग त्या ठिकाणी विश्वासाविना आज्ञा पालन हे निरर्थक आहे नाही
का. Listen to the words of Jesus.
आणि येशू ख्रिस्ताची जी काही शब्द आहे ती आम्ही ऐकूया.
The one who hears and does not do them is like a man who builds his house on the ground without a foundation.
आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो कोणी ही वचन ऐकतो आणि त्या प्रकारे करत नाही तो व्यक्ती त्याचं घर त्या ठिकाणी काही जी गोष्ट नाही तिच्यावर तो उभारतो.
Let us be like the man who hears and obey.
आणि मग अशा प्रकारचा व्यक्ती तुम्ही असा की जो ऐकेल आणि देवाचं वचन पाळेल नाही का.
फॉर द ग्लोरी ऑफ गॉड
देवाच्या गौरव करेल.
लेट अस प्रे.
प्रार्थना करूया.